नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेदरलँड्साची राणी मॅक्सिमा हांची भेट घेवन भारताच्या डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधेत जावपी क्रांती ही अर्थिक सेवा चड सुलभ कशी करता हाचेर भासाभास केली. उद्देगीक आणि व्यावसायिक एलपीजी ग्राहकांखातीर एक व्हड थाकाय म्हूण सरकारान नॉन डॉमेस्टीक पॅक्ट एलपीजीच्या पुरवठ्यावेले सगळे क्षेत्रीय निर्बंध काढल्यात आणि पुरवण पुरवत केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 27 ते 29 मेरेन सेशेल्सच्या भोंवडेर वतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत जावपी नार्को कोऑर्डिनेशन सेंटराच्या 10व्या उंचेल्या पावड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. आणि आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषकात काल राती इंग्लंडातल्या मँचेस्टरात जाल्ल्या अ गटातल्या मॅचीत भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हारयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेदरलँड्सची राणी मॅक्सिमा हांची भेट घेवन भारताची डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधेत जावपी क्रांती ही अर्थिक सेवा चड सुलभ आणि परवडपी कशी करता, तेचबरोबर जिणेचो दर्जो वाढोवन लोकांक सशक्त कसो करता हाचेर भासाभास केली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगला की नेदरलँड्साची राणी मॅक्सिमा, जी आर्थिक भलायकी खातीर संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांची खासा दूत आसा, तिची भेट घेवन खोशी जाल्या. ह्या भेटी दरम्यान भारताच्या डिजिटल भौशीक सुविधांचेर आधारित क्रांतीक लागून अर्थिक सेवा कश्यो सुलभ आणि परवडपी जाल्यात, तशेंच जीवन सुलभता कशी वाढल्या आणि ताका लागून व्हडा प्रमाणात लोकांचे सक्षमीकरण कशें जाता हाचेर चर्चा जाल्या. संवसारभरातल्या भागीदार देशांक आपलो अणभव सांगपाक भारत कटिबद्ध आसा अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. औद्योगिक आणि व्यावसायिक एलपीजी ग्राहकांखातीर एक व्हड थाकाय म्हणून सरकारान नॉन डॉमेस्टीक पॅक्ट एलपीजीच्या पुरवठ्यावेले सगळे क्षेत्रीय निर्बंध काढून उडयल्यात आणि पुरवण ही पश्चिम आशिया संकटाआधी आशिल्ले प्रमाण पुरवत केल्या. पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयान एका निवेदनात म्हळां की संकट सुरू जाताच बंद केल्ल्या बल्क एलपीजीची पुरवण ही आता संकटपूर्व वापराच्या 50% शिथील केल्या, जाका लागून व्यावसायिक आणि उद्देगीक ग्राहकांक व्हड थाकाय मेळ्या. एलपीजी पुरवठ्याच्या परिस्थितीत हालीच जाल्ली सुधारणा लक्षात घेऊन हो निर्णय घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 27 ते 29 मेरेन सेशेल्सच्या राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हूण भोंवडेर वतले. प्रधानमंत्री हाचे आदी 2015 वर्सा सेशेल्साक गेल्ले. ह्या सुवाळ्याक भारतीय संरक्षण दळाचो एक पंगड भारतीय नौदळाच्या 2 तारवांवांगडा वांटो घेतलो अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात सांगला. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेत उलयतले आणि भारतीय समुदायाकडेन लेगीत संवाद साधतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत जावपी नार्को कोऑर्डिनेशनल सेंटराच्या 10व्या उंचेल्या पावड्यावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. घुवळी वखदा नियंत्रण ब्युरोन आयोजित केल्ल्या हे बसकेत केंद्रीय मंत्रालया, राज्य सरकार आणि ड्रग्स कायदो अंमलबजावणी एजन्सी हांचे प्रतिनिधी एकठांय येवन देशभरातल्या घुवळी वखदा वेव्हार आडावपाचे यत्न घटमूट करतले. ह्या संदर्भात मंत्री शहा वेगवेगळ्या भागधारकांकडेन विस्तारान चर्चा करून तयार केल्लो घुवळी वखदा नियंत्रण 2026-2029 व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करतले. तशेंच गृहमंत्री एनसीबीचो वर्सुकी अहवाल 2025 जाहीर करतले आणि जम्मू गुवाहाटीत नव्यान बांदिल्ल्या एनसीबीच्या विभागीय कार्यालयाचे उक्तावण करतले. भारतान हरियाणातल्या गुरुग्राम हांगा आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्यांच्या बसकेचे आयोजन केल्ले. उर्जा मंत्रालयान सांगले की ह्या बसकेत ब्रिक्स सदस्य देशाचे उर्जा मंत्री, उपमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकठांय आयले आणि जागतिक स्तरावेली प्रमुख आव्हानां आणि उर्जा क्षेत्रातले सहकार्य घटमूट करपाविशीं चर्चा जाली. तशेंच उर्जा सुरक्षा, शाश्वतताय, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि क्षमता बांधणी ह्या क्षेत्रातल्या सहकार्याचो पुनरुच्चार करपी 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्यांचे संयुक्त निवेदन स्विकारून ह्या बसकेची सांगता जाली. बसकेत उलयतना केंद्रीय उर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर हांणी म्हळें की अर्थिक विकास, सामाजिक प्रगती आणि मानवी विकासा खातीर उर्जा हो एक मूलभूत घटक आसा.
शुद्ध फ्यूचर एनर्जी सिस्टम्स मस्ट बैलेंस।
भविष्य की ऊर्जा प्रणालियों में स्थिरता और विश्वसनीयता के बीच संतुलन होना चाहिए। भारत ऊर्जा क्षेत्र की पूरी श्रृंखला में बड़े पैमाने पर निवेश कर रहा है। अब तक 6 करोड़ से अधिक स्मार्ट मीटर लगाए जा चुके हैं और आने वाले वर्षों में यह बदलाव और बड़े स्तर पर जारी रहेगा।
ट्रांसफॉर्मेशन विल कंटिन्यू एट स्केल।
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आता मुखावेलो खबरो। काल संविधान हत्या दीस पाळलो। 25 जून 1975 जेन्ना भारताच्या संविधानाची पायमल्ली झाली तेन्ना घडिल्ल्या घडणुकांची याद करून दिवपी हो दीस। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हांणी आणीबाणीच्या काळात लोकशाय मूल्यांच्या रक्षणाखातीर ठामपणान उभे राविल्ल्या सगळ्यांक श्रद्धांजली ओपली। सोशल मीडियार एका पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळे की आणीबाणी हो संविधानाचेर जाल्लो थेट हल्लो आशिल्लो। तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी हांणी लागू केल्ली आणीबाणी विषयी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला की
आज के दिन ही इंदिरा जी ने इमरजेंसी लगाई थी, संविधान को तार तार कर दिया गया था, लोकतंत्र का गला घोंट दिया गया था, विचारों की अभिव्यक्ति को, नागरिक स्वतंत्रता को पैरों तले रौंद दिया गया था, पूरे देश को जेल खाना बना दिया गया था, लाठियां बरसाई गई, करंट लगाया गया, वो सचमुच में काले दिन थे।
सरकारान पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात वाढ केल्या। आता 36 पानांचो नवीन पासपोर्ट वा पासपोर्टाचे नूतनीकरण करपाक 2,500 रुपये लागतले। पासपोर्ट दुरुस्ती नियम 2026 हो 1 जुलैपासून लागू जातलो। परराष्ट्र मंत्रालयान जारी केल्ल्या अधिसुचोवणेप्रमाण नवीन शुल्क रचनेअंतर्गत तात्काळ सेवेवरवी नवीन पासपोर्ट वा पासपोर्टाचे नूतनीकरण करपाक 5,000 रुपये शुल्क आकारतले। 60 पानांच्या सामान्य पासपोर्टाक वा ताचे नूतनीकरणाक 3,500 रुपये शुल्क आसतले आणि तात्काळ सेवेखातीर हे शुल्क 6,000 आसतले। केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांणी काल गोयात अल्पसंख्याक कल्याण येवजणेविशी चढ जागृताय करपाखाची आणि ताचो लाभ घेवपाची गरज उक्तायली। दक्षिण गोयातल्या केळशी हांगा गोय राज्य अल्पसंख्याक वित्त आणि उदरगत महामंडळा वतीन आयोजित केल्ल्या कार्यावळीत नॅशनल मायनॉरिटीज डेव्हलपमेंट अँड फायनान्सीस कॉर्पोरेशनच्या लाभार्थ्यांवांगडा ताणी संवाद साधलो। गोयातल्या अल्पसंख्याक कल्याण येवजणेचो आढावो घेवपाखातीर आणि लाभार्थ्यांक थेट अभिप्राय मेळोवपा खातीर हो लाभार्थी संवाद आयोजित केल्लो। या वेळार उलयतना रिजिजू हांणी सांगले की ग्राउंड रियालिटी आणि लाभार्थ्यांच्यो अडचणी समजून घेवपा खातीर तांणी ल्हान आणि संवादात्मक सत्रांची निवड केल्या। अल्पसंख्याक कल्याण आणि पायाभूत सुविधा विकासा खातीर मंत्रालयाची फ्लॅगशीप येवजण प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमची गोयात चढ अंमलबजावणी आणि जागृताय निर्माण करपा खातीर राज्य सरकारा वांगडा चर्चा करतले अशे मंत्री रिजिजू हांणी सांगला।
वी हॅव सम स्कीम्स थ्रू माय मिनिस्ट्री, द फ्लॅगशिप प्रोग्राम इज द PMJVK, प्रधानमंत्री जन विकास योजना, विच वी फंड फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फॉर द मायनॉरिटीज, वेअर एव्हर द मायनॉरिटी पॉप्युलेशन, द ख्रिश्चियन्स, द मुस्लिम्स अँड द अदर 4 रिमेनिंग मायनॉरिटीज विच आर बॉटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, वी फंड देम फॉर एनी काइंड ऑफ स्कीम ऑर एनी काइंड ऑफ प्रोजेक्ट which is the knee of the community there.
आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषकात काल राती इंग्लंडातल्या मँचेस्टरात झाल्या अ गटातल्या मॅचीत भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हरयलो। पहिली फलंदाजी करपाची निवड करून बांगलादेशान थारायल्ल्या 20 ओव्हरींनी 8 बाद 136 धावड्यो केल्यो। भारता खातीर राधा यादवान 3 जाल्यार श्रीचरणी हांणी 2 विकेटी घेतल्यो। ताका जाप दिताना भारतान 16.5 ओव्हरींनी 5 विकेटी वगडावन हे लक्ष्य पुराय केलें। भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, दर्यादेगेवेलो कर्नाटक, कोंकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा वाठारांत व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 2 ते 3 दिसांत दिल्ली, झारखंड, ओडिशा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, अस्तंत बंगाल, उत्तराखंड, विदर्भ आनी अस्तंत राजस्थान वाठारांत वीज आनी वादळासयत गडगड मारपाचो अदमास आसा. तशेंच आयएमडीन झारखंड आनी उदेंत उत्तर प्रदेशांत एकसुरे सुवातेर उष्णताय ल्हाराची परिस्थिती आशिल्ल्याची शक्यताय उक्तायल्या. आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नेदरलँड्साची राणी मॅक्सिमा हांची भेट घेवन भारताच्या डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधेत जावपी क्रांती ही अर्थिक सेवा चड सुलभ कशी करता हाचेर भासाभास केली. उद्देगीक आनी व्यावसायिक एलपीजी ग्राहकांखातीर एक व्हड थाकाय म्हणून सरकारान नॉन डॉमेस्टीक पॅक्ड एलपीजीच्या पुरवठ्यावेले सगळे क्षेत्रीय निर्बंध काढून उडयल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 27 ते 29 मेरेन सेशेल्सच्या भोवडेर वतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत जावपी नार्को कोऑर्डिनेशनल सेंटराच्या 10वे उंचेल्या पावडावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. आणि आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषकात इंग्लंडातल्या मँचेस्टरात जाल्ल्या अ गटातल्या मॅचीत भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हारायलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.